17वे सहयोग विवाह कट्टा आयोजित विवाह संबंधी प्रश्नमंजुषा। आजचा प्रश्न आहे, काही स्थळे पत्रिका जुळल्यानंतर अचानक संपर्क बंद करतात। उत्तर देत आहेत यश लाईफ कोचचे श्री रवींद्र खानोलकर। सर्व विवाह इच्छुक मुलांना व पालकांना माझा नमस्कार। कृपया एक गोष्ट लक्षात घ्या की या सत्रामध्ये मी माझे मत मांडत नसून या संबंधितलं जीवनशास्त्र आपल्याला काय सांगत आहे ते सांगतो। वरील प्रश्न, काही स्थळे पत्रिका जुळल्यानंतर अचानक संपर्क बंद करतात, या प्रश्नाचे तीन भाग पडतात। एक म्हणजे आपण आत्तापर्यंतच्या सत्रामध्ये जे काही अपेक्षांची प्राथमिकता ठरवली आहे त्यात पालकांनी करायची कामं कोणती हे ठरवलं आहे आणि पालकांकडे कोणतंही एखादं प्रपोजल आलं आणि त्याप्रमाणे जर त्यांनी हाताळलं तर अशा प्रकारे फोन करण्याचे टाळणे किंवा संकोच होणे हे होणार नाही, खच्चित फार कमी प्रमाणात होईल। त्यामुळे अपेक्षांचे कोष्टक आवर्जून पाळा म्हणजे हा अनुभव सगळ्यांनीच पाळलं तर सगळ्यांना कमी येणार। हा झाला या प्रश्नाचा पहिला भाग। दुसरा भाग असा आहे की पत्रिका जुळून होईपर्यंत पालकांची भेटच होत नाही आहे, समोरची व्यक्ती आपल्याला अपरिचित आणि विना ओळखीची राहते। कारण आहे त्याला, सुरुवातीला एका सत्रामध्ये आपण विषय केला होता की व्हॉट्सॲपसारखं जे काही सोशल मीडिया आहे ते फार मोठं वरदान समजलं हे चूक आहे। त्यामुळे काय होतं आहे की मुलाच्या किंवा मुलीच्या लग्न ह्या फार महत्त्वाच्या विषयामध्ये पालकांकडून नकळतपणे आळस किंवा एखादे काम गुंडाळणे अशी क्रिया होऊ शकते। लग्नाच्या बाबतीत आपण जर मुलांचे पालक समजलो तर मनात अशी एक भावना असते की मी माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी काम करीत आहे। पण जर ह्या कामाचे आणि आपल्या मुलाचे किंवा मुलीचे ट्रस्टी म्हणून ह्या विषयाकडे बघितलं तर तेच काम आणखी छान जबाबदारीने आपल्याकडून केले जाईल आणि चुकून होणारा आळस किंवा काम गुंडाळणे ही क्रिया कमी होईल। हा फक्त एक विचार करण्याचा प्रकार आहे की विचार बदलला तर आपलं संबंध त्या विषयाकडे बघण्याचं आणि त्या संबंधातलं काम करण्याचा दृष्टिकोन आणि ॲक्शन त्याच्यावरची क्रिया बदलू शकते। इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला आपण ओळखतच नाही त्याला उत्तरही नाही दिले तर दबाव कसला? इथे काही नातोगोतं नाही आहे, कुठे ओळख नाही आहे, कसलाही दबाव नाही, आपलं नाव कुठेही खराब होण्याची शक्यता नाही। कारण मुलाचे आणि मुलींचे पालक पण सध्याच्या काळात या शॉर्टकटमुळे एकमेकांना भेटत नसतात। इथे आपल्याला एक मान्य करावे लागेल की आपण भेटतो एखाद्या व्यक्तीला तेव्हा कमीत कमी अर्धा तास गोष्टी करतो, घरी जाऊन भेटतो तेव्हा। आणि अशा प्रकारे जर या लग्नाच्या बाबतीत जर घरी जाऊन भेट झाली तर नातीगोती निघतात, गावाकडच्या गोष्टी निघतात, शाळा कोणती, त्यावेळेला शिक्षक कोण होते, मावशी मामा काकू काका आणि एक थोडी जवळीक येते। आणि अशा प्रकारे जर भेट झालेली जर ही दोन कुटुंब असतील, मी कुटुंब म्हणतो आहे व्यक्ती नाहीत, तर कदाचित अशा प्रकारे संपर्क टाळण्याची क्रिया नाही होणार, रितसर कारण सांगितले जाईल। कारण त्या बाबतीत तुम्ही आणि तुमचं कुटुंब हे अपरिचित नसून परिचित असेल. हा झाला आपला प्रश्नाचा दुसरा भाग. आणि याच प्रश्नाचा एक तिसरा भाग आहे की जास्ती करून आपल्याला का वाटतं की त्याने अरे उत्तरही देण्याची जो कोशिश केली नाही, म्हणजे प्रयत्न केला नाही किंवा त्यासाठीचे श्रम नाही घेतले. तेव्हा महत्त्वाचं म्हणजे आपला इगो पण दुखावला गेलेला असतो की अरे मी एवढी मेहनत करून मी एवढं फॉलोअप करून मला उत्तरही दिलं नाही. पण याच विषयाकडे आपला इगो बाजूला ठेवून जर विचार केला की ज्या घरातून लग्न जुळवण्याचे प्रयत्न करणारी व्यक्ती, ज्याला आपण प्रतिनिधित्व करणारी व्यक्ती किंवा पालक स्वभावाने जर असलेच असतील की जे दुसऱ्याला कमी लेखतात किंवा आपली जबाबदारी योग्य रीतीने निभावत नाही, अशा घराशी आपल्या घराचा आपल्याला संबंध जोडायचा आहे का? कदाचित इथे देवाचे आभार माना आणि म्हणा की त्याने आपल्याला वाचवले, पुढची सगळी मेहनत वाचवली. हे सोपं आहे. आपण ह्याचे तीन भाग बघितलेत. एक म्हणजे 10 जे काही आपलं अपेक्षांचं कोष्टक आहे त्याप्रमाणे काम केलं हे प्रमाण कमी होईल. दुसरं, लवकरात लवकर दोन्ही पालकांनी एकमेकांशी घरी जाऊन भेटणं हे फार मोठं काम करतं. उद्या लग्न नाही जुळली तरी चालेल, 25 जणांच्या घरी जाऊन घरी जाणं मोफत गेलं तरी चालेल. आणि तिसरा पर्याय जो आहे की अशा कुटुंबाशी आपलं लग्न नाही झालं ह्याच्यासाठी देवाचे आभार माना. मला जेव्हा आपण म्हणतो की लग्न या विषयाला महत्त्व द्या, त्याला धरून आजच्या प्रश्नाला अनुसरून एक गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे. कुडाळ देशकर सहयोग विवाह कट्टा यांनी थेट भेट म्हणून एक मेळावा घेतला होता 4-6 महिन्यापूर्वी. आमचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की मेळाव्याला साधारण 150 ते 250 पालक येतात आणि चुकून 5-7 मुलगे किंवा मुली येतात. मी दिसायला आकडा 150 त्या 200 घरात असतो पण प्रमाण 5% पण नसतं मुलांचं आणि मुलींचं. मग प्रश्न पडतो हे लग्न मुलाचं आणि मुलीचं आहे का हा विषय पालकांचा आहे. आपल्याकडून बऱ्याच कारणाने हा विषय पालक स्वतःवर घेतात आणि मुलाला आणि मुलीला त्याची जबाबदारी देत नाही कसल्याही प्रकारची. लगेच लग्न जमल्यानंतर, लग्न झाल्यानंतर हा विषय फक्त त्या मुलाचा आणि मुलीचाच जास्ती प्रमाणात असतो आणि फार कमी प्रमाणात पालकांचा असतो, याचा पालकांना विसर पडतो किंवा मुलांना जाणीव नसते. कधी चुकून जर माझ्याकडून अधिक उणा जर शब्द या सत्रामध्ये आला तर पालकांनी कृपया वाईट वाटून घेऊ नका. कदाचित मी आपल्या सगळ्यांपेक्षा 15-20 वर्षांनी मोठा आहे, त्याचा मतिदार्थ समजून घ्या. ह्या थेट भेटच्या वेळेला आम्हाला फार वाईट अनुभव आला. पालकांनी जी कारणं सांगितली, नाही हो मुलगा येऊ शकणार नाही कारण सोमवार ते शनिवार काम असतं, तो म्हणतो एकच दिवस सुट्टीचा मिळतो, कुठे मी येणार. किंवा नाही, त्यांच्या ऑफिसची पिकनिक आहे त्यामुळे तो ह्या मेळाव्याला नाही येऊ शकत. किंवा आम्हाला कुठे शनिवारची सुट्टी असते, एकच दिवस सुट्टी रविवारची मिळते, त्यावेळेला मी माझी कामं असतात, म्हणजे माझा 3 तासाचा व्यायाम, माझे सकाळी मित्रांबरोबर क्रिकेट खेळणं, त्यामुळे रविवार सोडून काही असेल तर या गोष्टीसाठी मी येईन. एक मुलगी चक्क 9:30 येणार सांगून 12:30 आली. मला कोणाबद्दल वैयक्तिक काही म्हणायचं नाही आहे पण या मेळाव्याला जे 90 ते 93 मुलं आणि मुलगे होते आणि त्यांचे पालक 120 होते, अशा ठिकाणी आणखी एक 15-20 मुलं किंवा मुलगे किंवा मुलगा किंवा मुली वाढल्या असत्या आणि त्यांचे पालक आले असते आणि तितक्या लोकांना ह्या मेळाव्याचा फायदा झाला असता. असाच अनुभव आम्हाला, आम्ही ज्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी थेट भेट विवाह कट्टा म्हणून जो डोंबिवलीला घेतो तिथे आहे. मुलांनी किंवा मुलींनी आपल्या स्वतःच्या लग्नाचा विषय एवढा वरवर घेऊ नये, त्याच्यात त्यांनी पूर्णपणे आपल्या पालकांना साथ द्यावी. आणि मुलं जर अशा प्रकारची जर काही कारणं सांगत असतील तर पालकांनी त्यांना या विषयाचं महत्त्व जाणवून दिलं पाहिजे. थोडक्यात काय, घरात जेव्हा तुम्ही चर्चा करता किंवा या विषयाबद्दल बोलता त्याला फार अग्रक्रम द्या, फार महत्त्वाचं ठरवा, आणि तर येणारं स्थळ जे असेल ते इतकं छान येईल की आपल्या इच्छेप्रमाणे लग्न जमल्यानंतर दोघंही राजकुमार आणि राजकन्या दिसले पाहिजे. जीवनाचे उद्दिष्ट यशाची झालर असलेले आनंदी व समाधानी जीवन हे धरून मी आपल्या सर्व विवाह इच्छुक मुलांना व पालकांना लवकरात लवकर सुयोग्य साथीदार मिळण्यासाठी सहयोग विवाह कट्टातर्फे शुभेच्छा देतो आणि आज इथे थांबतो.